नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. डिजिटल इंडिया ह्या परिवर्तनकारी उपक्रमा वरवीं नागरिकांक तंत्रगिन्यानाच्या आदारान जायत्यो संद मेळपाची दारां उक्ती जाल्यात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. 56वो आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 आज पासून सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 21 ते 23 नोव्हेंबर मेरेन जोहेनासबर्गात जावपी 20व्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेक हाजीर रावपाचे आसात. गोंयच्या आरपोरा शारात चालू आशिल्ल्या फिडे विश्वचषक 2025 सर्तींत भारताचे आवाहन काल सोपले. आता पुराय खबरो. डिजिटल इंडिया ह्या परिवर्तनकारी उपक्रमावरवी नागरिकांक तंत्रगिन्यानाच्या आदारान जायत्यो संद मेळपाची दारां उक्ती जाल्यात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. नवी दिल्लीतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या 5व्या वर्सुकी दिक्षांत सुवाळ्यात तांणी उलोप केले.
हमारा देश आत्मविश्वास तथा नई ऊर्जा के साथ विकसित भारत के लक्ष्यों की ओर आगे बढ़ रहा है. ये संकल्प केवल आर्थिक प्रगति तक सीमित नहीं है, बल्कि समावेशी विकास, तकनीकी उन्नति, आर्थिक प्रगति और पर्यावरण संरक्षण से भी जुड़ा हुआ है. सरकार द्वारा चलाए जा रहे अभियान जैसे डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, कौशल भारत, सुगम्य भारत मिशन और उन्नत भारत अभियान इस बात का प्रमाण है कि जनभागीदारी के साथ भारत तेजी से आगे अग्रसर हो रहा है.
56वो आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 आजपासून गोंयांत सुरू जाता. हो उल्लेखनीय कार्यक्रम जागतीक चित्रपट सृष्टीचो एक भव्य उत्सव. 81 देशांमधले 240 परस चड चित्रपट प्रदर्शित करतले. महोत्सवाची सुरवात पणजीत एका उत्साही स्ट्रीट कार्निवलान जाता, जातून सांस्कृतीक गट, निर्मिती संस्था आनी राज्य प्रतिनिधींचो आस्पाव आसा. गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल राती इफ्फी महोत्सवाच्या तयारीची ESG आयनॉक्स वाठारांत प्रत्यक्ष येवन पळोवणी केली. इफ्फीची सगळी तयारी पुराय जाल्या. प्रतिष्ठीत, नाविन्यपूर्ण आनी आगळ्या वेगळ्या पद्दतीन पयलेच फावट इफ्फीचो उक्तावण सुवाळो जातलो. फिल्म फ्लोट परेड हे अंदूच्या महोत्सवाचे खाशेले आकर्षण आसतले अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. इफ्फी खातीर सुमार 7000 वयर प्रतिनिधी नोंदणी जाल्या. गोंयांत फिल्म कल्चर रुजपाच्या हेतान गोंय सरकार काम करता अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. महोत्सव सुरू जावचे कांय वरां आदीं सकाळी 11 वरांचेर वेव्स फिल्म बाजाराचें औपचारीक उक्तावण माहिती आनी प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन करतले. महोत्सव सुरू जावचे कांय वरां आदीं भव्य परेड जातली. हे कार्यावळीक मुख्यमंत्री प्रमोद सावंत आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाचे सचीव संजय जाजूय हाजीर आसतले. अनूय इफ्फीत भुरगेपणांतल्या जायत्या तासांचो उत्सव आव्हानां आनी प्रेरणावरवीं मनोवपाक संयुक्त राष्ट्रांच्या बाल निधी युनिसेफ वांगडा भागीदारी केल्या. सिनेमाची जादू अणभवपाची आनी कथाकथनाची कला मनोवपाची ही संद वगडावं नाकात. आयकात हे विशीं आमच्या प्रतिनिधीकडच्यान.
Is a dream weaver celebration where the flicker of the projector becomes a heartbeat, a mosaic of countless stories converging under one sky. Spanning across 5 main venues in Goa, in these 8 days, every screening is a voyage. From the silent tremor of unspoken longing to the roar of a revelation. From the indigenous pulse of Indian panorama to the distant echoes of world cinema. This is Saira Mujtaba with Adarsh Kumar, Panji, Goa.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 21 ते 23 नोव्हेंबर मेरेन दक्षिण आफ्रिकेतल्या जोहेनसबर्गात जावपी 20व्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेक हाजीर रावपाचे आसात. संवसारीक दक्षिणेत जावपी ही सलग 4थी G20 शिखर परिषद आसतली. प्रधानमंत्री G20 अजेंडात भारताचो दृष्टीकोन या शिखर सभेत मांडटले अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात म्हणला. शिखर सभेच्या तिनूय अधिवेशनात प्रधानमंत्री उलोवपाचे आसात. G20 फुडारी शिखर सभेच्या फाटभुंयेर मोदी जोहेनसबर्गात हाजीर आशिल्ल्या कांय फुडाऱ्यांकडे द्विपक्षीय बसका घेवपाची अपेक्षा आसा. दक्षिण आफ्रिकेन आयोजित केल्ल्या भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका फुडाऱ्यांच्या बसकेतूय ते वांटो घेतले. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ NCDC हे सहकारी संस्थांक सक्षम करपाक आनी तांकां अर्थीक मदत दिवपाक एक मजबूत माध्यम म्हूण उदेला अशें नवी दिल्लीत NCDC 92व्या जनरल काउन्सील बसकेंत उलयतना केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह हांणी म्हळें. साखर कारखाने आनी दुग्ध वेवसाय क्षेत्रांत वर्तुळाकार अर्थवेवस्थेक चालना दिवपाची गरज आशिल्ल्याचें तांणी अधोरेखीत केलें, जाचो थेट फायदो शेतकाऱ्यांक जातलो. देशात पहिली सहकारी टॅक्सी सेवा सुरू करपाक एनसीडीसीची महत्वपूर्ण भूमिका तांणी अधोरेखित केली, ज्याका लागून चालकांक व्हड फायदो जातलो अशें सांगून नवीन बहुराज्य सहकारी संस्था नोंदणीकृत जाल्या आनी तांत्रीक विकासा सयत चालक नोंदणी प्रगती पथार आसा अशें ते उलयले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
नई जीएसटी सुधारों के अंतर्गत सरकार ने कृषि क्षेत्र में कर की कटौती से किसानों को बड़ी राहत प्रदान की है. ट्रैक्टरों पर कर की दर 12% से घटाकर 5% कर दी गई है. टायर ट्यूब, हाइड्रोलिक पंप जैसे ट्रैक्टर के कलपुर्जों पर भी जीएसटी दर को 18% से घटाकर 5% कर दिया गया है. इसके अलावा कुछ अन्य जरूरी सामान जैसे विशेष जैव कीटनाशक, सूक्ष्म पोषक तत्व, ड्रिप सिंचाई प्रणाली, स्प्रिंकलर और खेती कटाई तथा मड़ाई की मशीनों पर भी जीएसटी 12% से घटाकर 5% कर दिया गया है कि इस फैसले से किसानों की तरक्की में मदद मिलेगी.
आता मुखावल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तमिळनाडूंतल्या कोयंबतूरांत दक्षिण भारत सैमीक शेती शिखर सभेचे उक्तावण केले.
नेचुरल फार्मिंग का ग्लोबल हब बनने के रास्ते पर है. हमारी बायोडायवर्सिटी एक नया आकार ले रही है. देश के युवा भी अब एग्रीकल्चर को एक मॉडर्न स्केलेबल अपॉर्चुनिटी के रूप में देख रहे हैं. इससे देश की रूरल इकोनॉमी को बहुत बड़ी ताकत मिलने जा रही है.
या वेळार प्रधानमंत्र्यांनी 9 कोटी शेतकऱ्यांक 18,000 कोटी रुपया मोलाचो पीएम किसान योजनेचो 21वा हप्तो जारी केलो. या वेळार मोदी उलयताले.
क्रेडिट कार्ड अकेले केसीसी से ही इस साल किसानों को 10,00,000 करोड़ रुपए से ज्यादा की मदद दी गई है. 7 साल पहले पशुपालकों और मछली पालकों को केसीसी की सुविधा मिलने के बाद वो भी इसका जमकर लाभ उठा रहे हैं. बायो फर्टिलाइजर पर जीएसटी कम होने से भी किसानों को बहुत फायदा हुआ है.
जनता दल युनायटेडचे मुखेल नितीश कुमार आज 10व्या फावट बिहाराचे मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. पाटणातल्या इतिहासीक गांधी मैदानार सकाळी 11:30 सोपूतविधी सुवाळो जातलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी खुपशे मानेस्त ह्या कार्यक्रमाक उपस्थित रावतले. गोयच्या मुखेल वेचणूक अधिकारी कार्यालयान नागरिकांक तांचे गणना फॉर्म सादर करपाक उर्बा दिवपा खातीर एसआयआर 2026 रील सर्तीचे आयोजन केला. हे सर्तींत वांटेकार जातात तांणी ह्या उपक्रमाचो प्रचार करपा खातीर 60-90 सेकंडांची इंस्टाग्राम रील तयार करून सीईओ गोवा हँडलाक टॅग करून ती पोस्ट करची. रील लिंक डीएम वरवीं लेगीत धाडूं येता. 25 नोव्हेंबर मेरेन प्रवेशिका खुली आसतली. 10,000, 5,000 आनी 3,000 रुपयांची रोख इनामां दितले. भारतीय हवामान विभागान पश्चीम मध्य प्रदेशांतल्या कांय वाठारांनी आज सावन तीव्र थंडीची लारा येवपाचो अंदाज दिला. फुडल्या 5 दिसांत मध्य भारतांत किमान तापमानात 2-4 अंश सेल्सियसान हळूहळू वाढ जातली अशें आयएमडीन म्हणला. हवामान संस्थेन फाल्यां तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अंदमान आनी निकोबार जुव्यार कांय कडेन घोग्यांनी पावस पडपाचो अदमास दिला. गोंयच्या आरपोरा शारांत चालू आशिल्ल्या फिडे विश्वचषक 2025 सर्तींत भारताचें आवाहन काल सोंपलें. देशातलो निमाणो उरिल्लो खेळगडो अर्जुन एरिगायसीक क्वार्टर फायनलीत टाय ब्रेकांत चीनाच्या वे यी कडच्यान पराभव पत्करचो पडलो. 6व्या फेरयेतले दोनूय खेळ बरोबरीत सोपले उपरांत मॅच टाय ब्रेकांत गेली. पयलो रॅपिड गेम बरोबरीत जालो पूण दुसरो रॅपिड गेम अर्जुन हारलो. अर्जुन भायर पडल्या उपरांत भारताची विश्वचषकाची आस्त सोपल्या. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. डिजिटल इंडिया ह्या परिवर्तनकारी उपक्रमावरवी नागरिकांक तंत्रगिन्यानाच्या आदारान जायत्यो संद मेळपाची तरां उक्ती जाल्यात अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळां. 56वो आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 आजपासून सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 21-23 नोव्हेंबर मेरेन जोहान्सबर्गांत जावपी 20व्या G20 फुडाऱ्यांच्या शिखर सभेक हाजीर रावपाचे आसात. गोंयच्या आरपोरा शारांत चालू आशिल्ल्या फिडे विश्वचषक 2025 सर्तींत भारताचें आवाहन काल सोंपलें. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचें मुखावेलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.